सुवर्णधारास्तोत्रं यच्छंकराचार्यनिर्मितं त्रिसंध्यं यः पठे नित्यं सकुबेरसमो भवेत् इति श्रीमत्परमहंसपरिव्राजकाचार्य जगद्गुरु शंकराचार्य प्रणीतं भगु सुवर्णधारास्तोत्रं वनु कनकधारास्तोत्रं संपूर्णम्।